बिल्कुल भाई, स्वैग से स्वागत करने के लिए मैं आकांक्षा भी यहाँ पर हाजिर हो चुकी हूँ फिर एक बार ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। हाँ तो भाई, आज हमारी बातें चल रही है उन मराठी मूवीज के बारे में जो सच में एक अच्छी और परफेक्ट मूवी क्या होती है इसका एग्जाम्पल है और अवार्ड विनिंग भी। आणि जसं की काल भारतात चित्रपट सृष्टीचे जनक आपण ज्यांना म्हणतो दादासाहेब फाळके यांचा जन्मदिवस आपण साजरा केला आणि त्यांच्याविषयी आपण बोललो। त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्याच जीवनावर आधारित चित्रपट आला होता, तो म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी। परेश मोकाशी जे या मूवीचे डिरेक्टर होते त्यांना तर अवॉर्ड मिळालंच या उत्कृष्ट मूवीसाठी, पण चित्रपटाला सुद्धा नॅशनल अवॉर्ड आणि बरेच पुरस्कार मिळालेले आहेत। आणि एवढंच काय तर शाळा, किल्ला, नटरंग, रिंगण या सुद्धा नॅशनल अवॉर्ड आणि बरेच पुरस्कार मिळवलेल्या मूवीज आहेत। सो येस, इथे लक्षात येतंय आपल्याला की मराठी कलाकारच नाहीत तर मराठी इंडस्ट्री पण हिंदी इंडस्ट्रीच्या बरोबरीने काम करते आहे। आणि थोडक्यात सांगायचं झालं तर मराठी पाऊल खऱ्या अर्थानं पुढे पडते आहे हे इथे आपल्याला कळतंय। 93.5 रेड एफएम बजाते रहो।